दुसरे राजे अध्याय 13 अहाजाचा मुलगा योवाश यहुदाचा राजा याच्या 23व्या वर्षापासून येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 17 वर्ष राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजाने केल्या. नबाटाचा मुलगा यराबाम याने इस्रायला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजाने केली. त्याने ती सोडली नाही. तेव्हा परमेश्वराचा इस्रायलावर कोप झाला. अरामाचा राजा हजाएल आणि हजाएलाचा मुलगा बेन हदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्रायलची सत्ता सोपवली. तेव्हा यहोआहाजाने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली. तेव्हा परमेश्वराने त्याची विनंती ऐकली. अरामाच्या राजाने इस्रायली लोकांचा केलेला छळ आणि इस्रायलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या. मग परमेश्वराने इस्रायला तारणारा दिला. तेव्हा अराम्यांच्या हातून इस्रायलींची मुक्तता झाली आणि इस्रायली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले. तरीही यराबामाच्या घराण्यापासून जी पापे इस्रायल लोकास करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही. यराबामाची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली. शोमरोनात अशेरा देवतेचे स्तंभ त्यांनी ठेवलेच. अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकास त्याने ठार केले. फक्त 50 घोडेस्वार 10 रथ आणि 10,000 पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे यहोआहाजाच्या सैनिकांची अवस्था होती. इस्रायलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात यहोआहाजाने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत. पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनात लोकांनी त्यास पुरले. त्याचा मुलगा योवाश किंवा यहोआश याच्या जागी राज्य करू लागला. यहोआहाजाचा मुलगा योवाश शोमरोनात इस्रायलाचा राजा झाला. यहुदाचा राजा योवाश याचे ते 37वे वर्ष होते. योवाशाने इस्रायलावर 16 वर्ष राज्य केले. परमेश्वराने जे जे करू नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटाचा मुलगा यराबाम याने इस्रायलाला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशाने सोडले तर नाहीच, उलट तो सुद्धा त्याच मार्गाने गेला. इस्रायलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात योवाशाने केलेले पराक्रम आणि यहुदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकीकत आलेली आहे. योवाशाच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशाचे शोमरोनात इस्रायलाच्या राजांबरोबर दफन झाले. आता अलिशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्रायलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलिशा बद्दल दुःखातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, माझ्या बापा माझ्या बापा, इस्रायलाचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले. तेव्हा अलिशा योवाशाला म्हणाला, धनुष्य आणि काही बाण घे. तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले. मग अलिशा इस्रायलाच्या राजाला म्हणाला, धनुष्यावर हात ठेव. योवाशाने त्याप्रमाणे केले. अलिशाने मग आपले हात राजाच्या हातावर ठेवले. अलिशा त्यास म्हणाला, पूर्वेकडची खिडकी उघड. योवाशाने खिडकी उघडली. तेव्हा अलिशाने त्यास बाण मारायला सांगितले. योवाशाने बाण सोडला. अलिशा त्यास म्हणाला, परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामावरील विजयाचा बाण अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाभूत करशील. अलिशा पुढे म्हणाला, बाण घे. योआशाने ते घेतले. अलिशाने मग इस्रायलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले. योआशाने जमिनीवर 3 बाण मारले. मग तो थांबला. देवाचा मनुष्य योआशावर रागावला. तो त्यास म्हणाला, तू 5-6 वेळा तरी मारायला हवे होतेस, तरच तू आराम यांना पुरते नेस्तनाबूत करू शकला असतास. आता तू फक्त 3 त्यांचा पराभव करशील. अलिशाने देह ठेवला आणि लोकांनी त्यास पुरले. पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काही जण इस्रायलला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते. काही इस्रायली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलिशाच्या कबरेतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलिशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला. यहोआहाजाच्या कारकिर्दीमध्ये अरामाचा राजा हजाएल याने इस्रायलचा छळ केला होता, पण परमेश्वरासच इस्रायलाची दया आली. इस्रायलावर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहम, इसहाक आणि याकूब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वरास इस्रायल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता, त्यास त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते. अरामाचा राजा हजाएल मरण पावला. त्यानंतर बेन हदाद राज्य करू लागला. मृत्यूपूर्वी हजाएलाने योआशाचे वडील यहोआहाज यांच्याकडून युद्धात काही नगरे हस्तगत केली होती, पण योआशाने ती आता हजाएलाचा मुलगा बेन हदाद याच्याकडून परत मिळवली. योआशाने बेन हदादाचा 3 पराभव केला आणि इस्रायलची नगरे जिंकून घेतली.